I have to get used to a translator.
आणि त्यांना भाषांतर करणाऱ्याची सवय लागायला लागणार आहे.
One thing about us preachers is when we get started, we don't like to stop.
आणि जे प्रचारक आहेत एकदा सुरू झालं की त्यांना थांबवणं कठीण असतं.
So I hope I can remember to let my brother translate.
आणि ते मला भाषांतर करू देतील अशी त्यांची आशा आहे.
I'm honored to be here with a good friend, Heath Jarrett.
आणि त्यांचे एक चांगले मित्र हीथ जेरिक संग तिथे आलेले आहेत आणि त्यांना फार इथं मान वाटतोय देवाकडून.
And we get to share the teaching these 3 days.
आणि हे 3 दिवस ते जे देवाचं वचनाचं शिक्षण आपल्याला देणार आहेत.
And these 3 days we're focusing on probably what is my favorite area of theology.
आणि देवाच्या वचनाचा अभ्यासातलं सगळ्यात त्यांचं जे आवडता भाग म्हणजे देवाच्या वचनाचा अभ्यास हे ते करणार आहेत.
That is the doctrine of scripture. The reason why it's probably my favorite is that everything else we believe depends on the doctrine of scripture.
आणि हे पवित्र शास्त्राचा सिद्धांत का महत्त्वाचा आहे कारण जे काही आपण मग नंतर विश्वास ठेवणार आहोत ते ह्या शास्त्रावरूनच आपण विश्वास ठेवतो.
We believe that Jesus Christ is the Son of God.
आणि आम्ही विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे.
We believe that we've all sinned to come short of the glory of God.
आम्ही विश्वास ठेवतो की आपण सर्व पापी आहोत देवाच्या गौरवाला अंतरलेलो आहोत.
And that we desperately need a savior to save us from that sin.
आणि आपले फार मोठी गरज आहे की एक तारणारा आपल्याला सोडवणार.
And we also believe that Jesus is the only way to salvation.
आणि आपण विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्तच तो तारणारा आपल्याला सोडवणार आहे.
And we could add many, many more things to that list.
आणि बऱ्याचशा गोष्टी या यादीमध्ये आपण घालू शकतो.
But all of them depend on the fact that the Bible that we base those truths on is the Word of God.
आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशावर निर्भर आहेत की देवाचं वचन हे देवाचं वचन आहे हा पहिला विश्वास पाहिजे.
So at the Cornerstone Seminary where I have the privilege of teaching, and Heath is one of our students there.
आणि कॉर्नरस्टोन सेमिनरी मध्ये ते शिकवतात आणि तिथे ब्रदर हीथ पण आहेत.
And we have several distinguished graduates, among them Stephen Williams.
आणि फार असे देवाच्या वचनातून चांगले शिकून बाहेर आलेले तिकडे विद्यार्थी होते आणि स्टीव्हन विलियम्स आहेत आपल्यामध्ये.
But we have an entire course devoted just to the issue of the doctrine of scripture.
आणि ते शिकवत असताना एक पूर्ण कोर्स जो आहे तो ह्याच्यावर केंद्रित आहे की हे देवाच्या वचनाचा सिद्धांत.
We have about 33 hours that we devote to the topic of the doctrine of scripture.
जो 33 तास ते फक्त ह्याच्यावरच केंद्रित करतात की हे देवाचं वचन आहे.
Here we have about 12.
आपल्याला इथे 12 तास दिलेले आहेत.
So it's obvious that there's going to be many things that we're not able to say.
आणि हे साहजिकच आहे की बऱ्याचशा गोष्टी आपण पाहणार नाही आपल्याला वेळ नाही.
But I'm hoping that what we do discuss will be something that will encourage you to even deeper study and a deeper appreciation of the significance of the Word of God.
ज्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत माझी आशा आहे की त्या तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी फार आशीर्वादित ठरतील.
So Heath, Stephen and I the last few days kind of sat down to work out the order that we would be presenting the material over these next few days.
3 दिवस ते आणि ब्रदर हीथ स्टीव्हन एकत्र बसून कोणत्या क्रमवारीत हे शिकवावं त्याबद्दल ते विचार करत होते.
And basically today we're going to talk about the inspiration of scripture.
आणि पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरित आहे हे आपण आज पाहणार आहोत.
Tomorrow we'll talk primarily about the inerrancy of scripture.
आणि उद्या आपण पाहणार आहोत की हे जे पवित्र शास्त्र आहे बिना चुकांचं आहे.
And then on Wednesday we'll talk about the sufficiency of scripture.
आणि मग बुधवारी आपण हे पवित्र शास्त्र आपल्यासाठी पुरेसं आहे ते पाहणार आहोत.
So today the inspiration.
आणि आज ईश्वर प्रेरित हे पवित्र शास्त्र त्याकडे आपण पाहणार आहोत.
And in this session that we have at the beginning, I want to give you a brief definition of inspiration, and then we're going to be focusing primarily on Jesus's view of scripture.
आणि ह्या सत्रामध्ये ईश्वर प्रेरित म्हणजे नेमकं काय ते आपण पाहणार आहोत आणि मग येशू ह्या शास्त्राकडे कसं पाहत होता ते आपण पाहणार आहोत.
And the second session I'll talk about Paul's view of inspiration.
आणि मग दुसऱ्या सत्रामध्ये पाऊल जो आहे प्रेषित पाऊल तो हे ईश्वर प्रेरितता कशी पाहत होता शास्त्रामध्ये ते आपण पाहणार आहोत.
And the third session Heath is going to be talking about the role of scripture in regeneration.
आणि मग तिसऱ्या सत्रामध्ये ब्रदर हिज जे आहेत हे पवित्र शास्त्र आपल्या जीवनाचं नवीनीकरण हृदयाचं नवीनीकरण कसं करतं त्याकडे आपण पाहणार आहोत.
And then in the final session I'll talk about the role of the word of God in helping us to overcome temptation.
आणि मग शेवटच्या सत्रामध्ये देवाचं वचन हे आपल्याला पापाच्या मोहापासून कसं सोडवतं त्याकडे आपण पाहणार आहोत.
And all of the common theme that pulls all these together is the power of the word of God.
आणि एक जे ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत धरून ठेवणार ऐकी आणणार गोष्ट म्हणजे हे पवित्र शास्त्र सामर्थ्यशाली आहे.
And what I want to stress this today is that the Bible does because it is what it is.
आणि आज एक गोष्ट मी वारंवार तुम्हाला त्याची आठवण करून देणार की पवित्र शास्त्र जे कार्य करतं ते कशामुळं कारण ते पवित्र शास्त्र देवाचं वचन आहे म्हणून.
The reason why the Bible has the power to give life and the power to give victory over temptation.
आणि पवित्र शास्त्र जीवन देण्याची क्षमता धरतं आणि पापाच्या मोहावर विजय देण्याची क्षमता का बरं धरतं.
It's because it is the word of God as Jesus and the apostles all affirmed.
आणि कारण ते देवाचं वचन आहे जसं येशू आणि प्रेषित त्यांनी कबुली आणि मान्यता दिलेली आहे ह्याला.
So let me begin by giving you a definition of inspiration.
आणि मग आपण हे जे ईश्वर प्रेरित आहे त्याची व्याख्या आपण पाहणार आहोत.
And I'm going to be using my laptop here because I have all these notes here and I can look up some verses for you. We're going to be going through a lot of verses.
आणि बरेचसे आपण संदर्भ पाहणार आहोत त्यांचा लॅपटॉप पण आहे हे संदर्भ पाहण्यासाठी.
And so if you have some notes and can write the references down, we're going to be taking time to look at a few of them, but some of them I'm just going to be able to reference.
आणि काही जे संदर्भ मी फक्त तुम्हाला सांगणार आहे पण तुमच्या काही जे संदर्भ आहेत त्या आपण ते उघडून पाहणार आहोत. तर काही जे आहेत तुम्ही लिहून घ्या आणि काही जे आहेत आपण उघडून वाचणार आहोत.
There are three important concepts or words that I need to use in connection with inspiration.
आणि तीन महत्त्वाचे शब्द ह्या ईश्वर प्रेरितेबद्दल मी वापरणार आहे.
The first is divine / human.
आणि पहिले जे शब्द किंवा कल्पना म्हणजे दैवी एवं मानवी.
The Bible is the word of God.
पवित्र शास्त्र देवाचं शब्द आहे.
It has its source in God himself.
आणि त्याचं देवाचे जे शब्द आहे त्याचा स्रोत देवामधून आहे.
Of course we're going to see this especially in 2 Timothy chapter 3 where Paul says all scripture is God breathed.
आणि दुसरे टिमोथी 3 मध्ये आपण पाहणार आहोत की सर्व शास्त्र ईश्वर प्रेरित आहे देवाच्या श्वासातून आलेलं आहे हे आपण पाहणार आहोत.
But that's only one of dozens of scriptures that teach that.
आणि फक्त ते एक आहे पण बरेचसे असे जे शास्त्र भाग आहेत ते शिकवतात असं.
We also learn from 2 Peter chapter 1 that God used men to write scripture.
आणि दुसरे पेत्र 1 मध्ये आपण पाहणार आहोत की देव जरी ईश्वर प्रेरित आणि तो बोललेला आहे पण मनुष्याचा उपयोग त्याने केलेला आहे.
So Peter says that no prophecy of the scripture was of any private origination.
आणि पेत्र आपल्याला सांगतोय की ईश्वर हे पवित्र शास्त्रातली कोणतीही भविष्यवाणी जी आहे किंवा संदेश जे आहे ते आपले वैयक्तिक मत सांगत नव्हते.
For the prophets did not speak on their own initiative.
आणि त्यांच्या वैयक्तिक कल्पनेद्वारे ते बोलत नव्हते.
But the holy men spoke as they were carried along by the Spirit of God.
हे जे पवित्र संदेश ते होते देवाच्या आत्म्याने त्यांना मार्गदर्शन झालं पुढे नेला म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे.
And so 2 Timothy 3 stresses the God origin of scripture.
आणि दुसरे तिमोथी 3 ते जो शास्त्र भाग आहे की हे देवापासून आलेला स्रोत आहे देवाचं वचन त्यावर भर देतं.
While 2 Peter 1 stresses the fact that he used men to communicate that.
पण दुसरे पेत्र 1 मध्ये देवाने मनुष्यांचा उपयोग केला त्यावर भर देतं.
Oh, thank you. So in that regard the Bible is like Jesus. Jesus is 100% divine, 100% human.
आणि जे आपल्या येशूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 100% देव आणि 100% मनुष्य तसंच काहीतरी इकडे बायबल शास्त्रामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं वचन आहे पण मनुष्यांद्वारे आलेलं आहे.
And when Jesus, who was always 100% God, when he added humanity to his deity, it did not compromise in any way his deity.
आणि येशू ख्रिस्ताबाबत 100% देव असताना जेव्हा त्याने मानव रूप धारण केलं तेव्हा त्याच्या दैवत्वावर काही त्याचा परिणाम पडला नाही. तसंच पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहायला पवित्र शास्त्राबद्दल आपण पाहतो.
Nor did his deity overwhelm his humanity.
आणि येशू ख्रिस्ताबद्दल त्याचं दैवत्व त्याच्या मनुष्यत्वावर हावी झालं असं पण नाही.
He was 100% God and 100% man.
आणि तो 100% देव 100% मनुष्य होता येशू ख्रिस्त.
And if he was not 100% of both,
आणि जर का तो 100% ह्या दोघांमध्ये नसेल,
then you have a false Christ.
आणि मग तिकडे एक खोटा ख्रिस्त आपल्याला पाहायला मिळतो.
Similarly, scripture is 100% divine and 100% human.
आणि तसंच पवित्र शास्त्र 100% देवापासून आलेलं आहे त्याचा स्रोत आणि 100% तरी मनुष्यांनी ते लिहिलेलं आहे.
And if it's not 100% both, you have a false scripture.
आणि मग जर का 100% ह्या दोन्ही बाबी पवित्र शास्त्राबद्दल आपण पाहिलं नाही तर तिथं पण काहीतरी खोटं निघण्याची शक्यता आहे.
So because the Bible is 100% human, we interpret it like we would any other book.
आणि हे 100% मनुष्यांनी लिहिलेल्यामुळे जसं मनुष्य एक पुस्तक लिहितात आणि आपण ते वाचतो त्याचप्रमाणे आपण वाचलं पाहिजे.
But because it's 100% divine, we don't interpret it like any other book.
आणि तरीही हे 100% देवापासून आल्यामुळं सर्वसाधारण पुस्तकांसारखं आपण ते पाहत नाही.
We don't sit in judgment on scripture.
आणि त्याची एक बाब म्हणजे आपण हे शास्त्राचा न्यायनिवाडा करत नाही.
It sits in judgment on us.
ते 100% देवापासून आल्यामुळं शास्त्र आपला न्यायनिवाडा करतो.
No other book in the history of the universe can make that.
आणि असं कोणतंही दुसरं पुस्तक मनुष्याचा न्यायनिवाडा करू शकत नाही.
So the first element in defining inspiration.
आणि पहिली बाब जी आहे की हे ईश्वर प्रेरित ह्याची व्याख्या पाहत असताना
that it is divine and human.
ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे 100% दैवी आणि मनुष्यांद्वारे आलेला आहे.
The second word that I want to highlight with defining inspiration is the word verbal.
आणि दुसरा जो शब्द आहे verbal म्हणजे प्रत्येक शब्द.
And the reason why this word is important
आणि हा शब्द का बरं महत्त्वाचा आहे
is because it stresses that inspiration extends not merely to the thoughts of scripture.
आणि ह्याचं महत्व ह्यामधून दिसतं की ईश्वर प्रेरित फक्त हे जे विचार आहेत बायबलचे ते ईश्वर प्रेरित आहे पण शब्द ईश्वर प्रेरित तसं नाही.
But to the precise words that the biblical writers chose to communicate scripture.
त्यांच्या मनातले विचार पण देवापासून होते आणि त्यांनी जे वचन वापरले वाक्य वापरले ते पण देवापासून होते.
This is why in preaching and in studying in seminary we put such an emphasis on the original languages.
आणि म्हणून प्रत्येक शब्द ईश्वर प्रेरित आणि देवाच्या इच्छेपासून एक एक शब्द देवाच्या कल्पने आणि इच्छेप्रमाणे आल्यामुळं बायबल कॉलेज आणि सेमिनरीमध्ये शिकत असताना आम्ही मूळ भाषा अभ्यास ह्यावर भर देतो.
Because it is vital that we as preachers and we as teachers and we as believers stick close to what the word of God says.
कारण हे
precise wording
फार महत्वाचं आहे की प्रचारक आणि शिकवणारे या नात्याने देवाचं वचन नेमकं काय सांगतं त्याच्या अगदी जवळ जायचं आणि ते काय म्हणतं तेवढं शिकवायचं.
The third term that I want to use in connection with this, this is a term that theologians use.
आणि तिसरं जी बाब मी वापरणार आहे ईश्वर वैज्ञानिक ते वापरतात.
The plenary inspiration of scripture.
Plenary inspiration म्हणजे पूर्णपणे ईश्वर प्रेरित.
And plenary simply means that all of it is inspired.
आता जे दुसरं होतं त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाकडे आपलं बारकाईने नजर होती. तिसरं जे आहे ते म्हणजे पूर्ण बायबल जे आहे ते देवाच्या ईश्वर प्रेरित आहे.
It's not that you have some scripture that is and some scripture that isn't.
असं नाही की काही शास्त्र भाग आहेत काही नाहीत पण पूर्ण बायबल देवाचं ईश्वर प्रेरित शब्द आहे.
All of it. So we could use the word all, we could use the word complete. आपण
सर्व वापरू शकतो तिसऱ्या भागामध्ये किंवा पूर्णपणे ते ईश्वर प्रेरित आहे असं वापरू शकतो.
ओके सो एनी डेफिनेशन ऑफ इन्स्पिरेशन गॉड मूव्ड अपॉन ह्युमन राइटर्स सो दॅट ऑल ऑफ व्हॉट वी हॅव इन स्क्रिप्चर डाउन टू द प्रिसाइस वर्ड्स आर प्रिसाइसली व्हॉट ही डिझायर्ड टू कम्युनिकेट.
तर ही व्याख्या तयार करत असताना ह्या तीन बाबी असायलाच पाहिजे त्या व्याख्यामध्ये की देवाने देव बोललेला आहे, मानवी त्याने लोकांचा उपयोग केलेला आहे आणि सर्व काही त्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते ईश्वर प्रेरित आहे आणि सर्वांमध्ये प्रत्येक बारकाईचे शब्द पण येतात ते ईश्वर प्रेरित आहेत.
So the scriptures are the word of God.
आणि म्हणून पूर्ण शास्त्र हे देवाचं वचन आहे.
So what we're going to do in this session,
आणि ह्या सत्रामध्ये आपण काय करणार आहोत,
in the time that I still have, is we're going to narrow our focus in on Jesus's view of scripture.
आणि ह्या सत्रामध्ये आता आपण जो उरलेला वेळ आहे येशू ह्या ईश्वर प्रेरितेबद्दल कसा पाहत होता.
And there are a couple of reasons why I want to begin with this emphasis.
आणि हे येशू कसा पाहत होता त्याबद्दल दोन कारण आहेत हे सुरुवातीबद्दल.
A complete discussion of inspiration would also have to include the Old Testament's view of inspiration.
आणि जर का ईश्वर प्रेरित आपल्याला पाहायचे आहे तर जुना करार पण आपल्याला पाहावा लागणार.
And certainly the New Testament, the rest of the New Testament.
नवा करार पण आपल्याला पाहायला भाग आहे.
And of course we're going to talk a lot about the Old Testament in connection with Jesus's own view.
आणि मग जुना करार जो आहे येशू जुन्या कराराकडे कसा पाहत होता ते बद्दल आपण पाहणार आहोत.
Because when Jesus was alive on earth during his incarnation the Old Testament was the only scripture that existed at that time.
येशू त्याच्या ह्या मानव रूप त्याने धारण केलं पृथ्वीवर आल्यानंतर जुना करारच त्यांना उपलब्ध होता.
So that's going to be where most of our examination is going to be.
आणि तिथे आपलं बरंच परीक्षण तिकडे असणार आहे.
But there are several texts where Jesus pre-authenticates the New Testament scriptures that would later be written after his own life.
पण असे बरेचसे संदर्भ असे पण आहेत की येशू आता येणाऱ्या काळामध्ये त्याचे प्रेषित अजून काही शास्त्रांनी देवाचं वचन लिहिणार आहेत त्याकडे तो पुढे दर्शवत आहे.
But sometimes believers are accused of being circular in their arguments.
आणि बऱ्याचशा वेळेस लोक म्हणतात की हे विश्वासणारे त्यांचं जे विचारसरणी जी आहे ती अशी गोल विचारसरणी आहे.
And the argument, the accusation sometimes goes like this. You're quoting the scripture for your view of scripture. That's illogical.
तुम्ही म्हणता बायबल असं सांगतं म्हणून ते खरं आहे आणि तुमचाच विश्वास त्या बायबलमध्ये म्हणून तुम्ही म्हणता की बायबल असं हे खरं आहे.
Well, there's a certain sense in which everyone argues in a circle.
पण सर्व लोक जे आहेत ते असे गोल त्यांची विचारसरणी किंवा त्यांची मनोधारणा असते.
Certainly secularists do. They argue for the naturalism that they assume as their starting point.
आणि जे नैसर्गिक लोक आहेत जैविक लोक आहेत ते पण म्हणतात की हे निसर्ग आम्ही असं असं मानतो पण ते त्या निसर्गामधूनच सुरुवात करतात आणि निसर्गाबद्दलच ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
But the reason why we're looking we're not really precisely specifically looking at the Bible's view of itself. We're looking at Jesus's view of the Bible.
पण आपण काय करत आहोत की येशू देवपुत्र त्याने ईश्वर प्रेरित कशी पाहिलेली आहे आणि बायबल तो कसा पाहत होता त्याकडे आपण पाहणार आहोत.
So and for the Christian this is determinative.
आणि ख्रिस्ती व्यक्तीसाठी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
Because whatever Jesus believed and whatever Jesus taught about reality.
कारण येशू ज्यावर विश्वास ठेवत होता आणि येशू वास्तविकतेबद्दल जे काही पाहत होता.
About anything is normative for the believer.
आणि कशाबद्दलही येशूचा विचार कसा होता त्याचा विश्वास कसा होता तर त्याचे अनुयायी पण तसंच ठेवणार.
To put it another way, how dare we call ourselves Christians if we disagree with what Jesus believed?
आणि जर का येशू ज्याच्यावर विश्वास ठेवतो आणि जसं त्याने शास्त्राकडे पाहिलं जर का आपला तसला विश्वास नसेल त्याच्यापेक्षा विपरीत असेल तर मग आपण ख्रिस्ती आपण कसं स्वतःला म्हणून घेणार.
So any Christian position that contradicts what Jesus taught is not a Christian position.
आणि म्हणून जेव्हा कोण म्हणतात की आमची ही ख्रिस्ती स्थान आहे आम्ही असा असं विश्वास ठेवतो पण तो येशूचा विश्वास जर का नसेल तर मग ते ख्रिस्ती स्थान किंवा ख्रिस्ती विश्वास नाही.
So this is why I want to start with Jesus. Now when we look at Paul, we're going to find out that Paul corroborates what Jesus taught.
आणि म्हणून आपण येशू ख्रिस्ताबद्दल सुरुवात करणार आहोत आणि नंतर पाऊल जो आहे तो पण येशूच्या ह्या शास्त्राकडे बघण्यामध्ये सहमत आहे ते आपण पाहणार आहोत.
So let's begin and I have three main divisions that I want to follow in this.
आपण सुरुवात करूया आणि येशू कसा पाहत होता ईश्वर प्रेरितेकडे ह्याचे तीन मुद्दे आहेत माझ्याकडे.
Number one, Jesus's view of the inspiration of the Old Testament.
आणि पहिली गोष्ट म्हणजे येशू जुन्या कराराची ईश्वर प्रेरित कसा पाहत होता.
Number two, Jesus' view of the authority of the Old Testament.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे येशू जुन्या कराराचा जो अधिकार आहे अधिकारयुक्त जुना करार आहे त्याकडे कसा पाहत होता.
Those are related but distinct ideas.
आणि हे पहिले दोन जे आहेत ते त्यांचं म्हणजे एकमेकांशी निगडीत आहेत पण ते वेगळेपण आहेत.
The authority of the Old Testament comes out, grows out of the fact that it's inspired.
आणि हे जुना करार त्याचा अधिकारयुक्तता कशी बाहेर येते ते ईश्वर प्रेरित आहे जुना करार म्हणून तो अधिकारयुक्त आहे.
And also sets the stage significantly for what we'll talk more in detail about tomorrow, the inerrancy of Scripture.
आणि मग त्यातून ह्या अभ्यासातून उद्या आपण अजून बारकाईने हे शास्त्र जे आहे बिना चुकांचं आहे ते आपण पाहणार आहोत.
But it's very important for us to talk about these issues together but distinctly, because there are many Christians who say they believe the Bible is the word of God but will not submit to its authority.
बरेचसे असे लोक आहेत की ते म्हणतात देवाचं ईश्वर प्रेरित शास्त्र लेख आहे मी विश्वास ठेवतो पण त्या ईश्वर प्रेरितेतून जे अधिकार ह्या शास्त्राचा आपल्या जीवनावर येतो ते मानत नाही.
But you do not really believe the word, the Bible is the word of God unless you're willing to submit to its authority.
आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बायबल हे देवाचं वचन आहे त्यावर तेव्हा विश्वास ठेवता जेव्हा त्याचा अधिकार पण आपल्या जीवनावर तुम्ही येऊ देता.
So the inspiration of the Old Testament, number one. Number two, the authority of the Old Testament.
आणि पहिली गोष्ट ईश्वर प्रेरित जुन्या कराराची
इन्स्पिरेशन ऑफ द न्यू टेस्टमेंट
जुन्या कराराचा जो अधिकारयुक्तपणा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे थर्ड वन
थर्ड इन्स्पिरेशन ऑफ द न्यू
टेस्टमेंट नया कराराचा ईश्वर प्रेरित.
Okay, we want to begin with the Old Testament.
तर जुन्या करारातून आपण पाहू येशू जुन्या कराराची ईश्वर प्रेरित कसा पाहतो.
Now what I want to do first is read to you a summary from an Old Testament scholar by the name of John Wenham.
आणि जुन्या कराराचे एक जे अभ्यास करणारे होते तज्ञ त्यांचा एक इकडे मी वाक्य वाचणार आहे.
Yeah, and don't try to write all this down. I think we'll have it on the recorder.
आणि हे रेकॉर्डर वर उपलब्ध असणार आहे हे सगळे मोठे मोठे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करू नका.
But I want to do this because it'll give us a big picture overview of what we're going to be talking about. And then we'll start picking, you know, looking at it individually, piece by piece.
आणि त्यांचं वाक्य मी का सांगत आहे की तुम्हाला एक मोठं चित्र मी देणार आहे आणि मग आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत.
Wenham says, Christ's view of Scripture stands out with great clarity for those who believe that the Gospels present a reliable account of his teaching.
आणि जे लोक विश्वास ठेवतात की सुवार्तांमध्ये चार सुवार्तांमध्ये येशू ख्रिस्त त्याची वास्तविकता त्याचं शिक्षण ह्याचा अजून आपल्याला विश्वास ह्या अभ्यासातून होतो.
We have a wealth of material coming from all four Gospels.
आणि मग हे जे मत्ते मार्क लूक योहान आहे येशू वर्तमान त्याच्यातून कितीतरी फार वेलकम फार संपत्ती ईश्वरी संपत्ती बाहेर निघते.
We have hundreds of quotations and allusions that appear from many different situations.
आणि मत्ते मार्क लूक योहान मध्ये जुन्या कराराचे बरेच जे संदर्भ आहेत आणि त्यात जुन्या करारातल्या घटना आहेत.
And these are often the more telling for revealing Jesus's basic assumptions about the scripture.
आणि हे जे संदर्भ हे जे घटना आहेत की येशू कसा विचार करत होता आणि येशूचा काय विश्वास होता पूर्वधोरणा होती त्याबद्दल आपण पाहतो.
He consistently treats the historical narratives as straightforward records of fact.
आणि येशू जो आहे ऐतिहासिक जुन्या करारातमधल्या घटना ज्या आहेत त्या वास्तविक झाल्या अशा प्रकारे बोलतो.
And the force of Jesus's teaching often depends on their literal truth.
आणि येशू नव्या करारामध्ये जे शिकवत आहे ते त्याचा जो पाया आहे की जुन्या करारामधल्या ह्या घटना वास्तविक रीतीने घडल्या.
He uses the teaching of the Old Testament as a court of appeal in matters of controversy in both doctrine and ethics.
आणि येशूच्या जीवनामध्ये लोक विविध प्रश्न घेऊन आले तेव्हा तो जुन्या करारामधलं जे शिक्षण आणि घटना आहेत त्याचा वापर करतो आणि त्या जे प्रश्न त्यांचे आहेत येशूच्या विरुद्ध ते तो थांबवतो.
That this was his own view and not one of accommodation to the false beliefs of his hearers.
आणि तो त्यांचं जे मत आहे खोटं शिक्षकांचं किंवा यहुदी लोकांचं त्यांच्या मताकडे सहमत न होता तो वारंवार जुन्या करारामध्ये जे वास्तविक घडलेले घटना आहे आणि देवाचं वचन ते आहे ते तो पुढे करतो.
It's demonstrated by the fact that Jesus uses scripture even in his controversy with Satan.
आणि मग हे याचं सगळ्यात मोठं आणि मुख्य उदाहरण ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सैतान जेव्हा येशूवर मोह पाडण्याचा प्रयत्न त्याने केला तेव्हा जुन्या कराराच्या ज्या वास्तविक वचन अभिवचन आहेत तो त्याचा तो वापर करतो.
That Jesus's view was not the result of his human limitations.
आणि मग येशू मानवी रीतीने सीमित होता म्हणून त्याला ते करावं लागलं असं नाही.
It's shown by Jesus's stress on scripture even after his resurrection.
आणि येशूचं पुनरुत्थान झालं तेव्हा पण तो जुन्या करारातल्या गोष्टी त्याच्या शिष्यांना शिकवत होता.
He treats the very words of scripture, even the smallest letter and the least stroke of a pen, as inspired.
आणि येशू ख्रिस्त तर त्याच्या शिकवणीमध्ये म्हटला की हे पवित्र शास्त्राची एक काना मात्रा पण जो आहे ढळणार नाही म्हणजे किती त्याचं पाहण्याचा दृष्टिकोन होता जुन्या कराराकडे.
Jesus recognizes that the scripture's books have human authors. But to him, the primary author of scripture is God himself.
आणि येशू पण हे पाहतो की मोशेने असं लिहिले हे मानवी लोकांनी लिहिले पण त्या माग येशू त्याच्या वाक्यामध्ये हे सिद्ध करतो की जरी मनुष्यांनी लिहिलेले जुन्या कराराचे पुस्तक तरी देवाने ते देवाचं वचन आहे देवाद्वारे लिहिलेलं आहे.
This attestation of detailed verbal truth along with historical and doctrinal truth necessitates a doctrine of inerrancy.
आणि मग येशू असा बारकाईने प्रत्येक जे जुन्या कराराचं शास्त्रलेखाचा वरचा विश्वास त्या घटनेवरचा विश्वास जुन्या कराराचे शिक्षण जुन्या कराराचे सिद्धांत येशू ख्रिस्त त्याच्या वाक्यांमध्ये उत्तरांमध्ये वापरतो यामुळं आपला अजून विश्वास पक्का होतो की हा जुना करार जो आहे ईश्वर प्रेरित आहे.
An inerrancy that extends to historical as well as doctrinal matters.
आणि मग हे पण सिद्ध होतं की देवाचं वचन जुना करार येशू अशा प्रकारे वापरल्यामुळं तो बिना चुकांचा आहे आणि आपल्या भल्यासाठी आहे.
To Christ, the Old Testament was true, authoritative, inspired.
आणि ख्रिस्तासाठी जुना करार जो आहे तो ईश्वर प्रेरित अधिकारयुक्त आणि बिना चुकांचा होता.
To him, the God of the Old Testament was the living God. And the teaching of the Old Testament was the teaching of the living God.
आणि त्याच्यासाठी जुन्या कराराचा देव हा जिवंत देव होता आणि त्याचं जे शिक्षण आहे ते जिवंत आहे.
To Jesus, and we're going to see this a lot, to Jesus what scripture says equals what God says.
आणि यावरून आपण असं सारांश करू शकतो की येशू साठी जे जुन्या कराराचा शास्त्रलेख म्हणत आहे तर ते देवच म्हणत आहे.
This is the doctrine of inspiration in a nutshell.
आणि मग ह्यावरून आपल्याला हे ईश्वर प्रेरित जो सिद्धांत एका छोट्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो.
Whatever the scripture, whatever the Bible says, God says.
आणि जे काही पवित्र शास्त्र सांगतं ते देव सांगत आहे.
So let's start looking at this in a little bit more detail.
आणि म्हणून बारकाईने काही वचन आपण पाहणार आहोत याबद्दल.
Number one. Jesus's view of the inspiration of the Old Testament.
पहिली गोष्ट येशूच जुन्या कराराच्या ईश्वर प्रेरितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन.
And there are four areas that I want to look at in connection with this.
आणि चार प्रकारचे बाबी आहेत याबद्दल.
Number one, Jesus's view of the Old Testament as a whole.
आणि मग येशूचं जुना करार पूर्णपणे पाहण्याचा दृष्टिकोन.
There are places in Jesus's where he refers to the scriptures in the singular.
आणि मग असे काही ठिकाणं आहेत नव्या करारामध्ये की येशू जुना करार जो आहे एक वचनामध्ये किंवा ते म्हणजे पूर्णपणे असं तो वापरतो.
For example, in a text that we're going to reference several times this morning, Luke 4:21.
आणि लूक 4:21 मध्ये हा जो संदर्भ वारंवार आपण याकडे जाणार आहोत लूक 4:21.
If you remember in Luke 4:21 Jesus is at Capernaum and preaching in the synagogue.
आणि इथं येशू ख्रिस्त कपर्नम या ठिकाणी त्या सभास्थानामध्ये शिकवत आहे.
And you remember there was handed to him a scroll from Isaiah.
आणि मग यशायाच्या ग्रंथाची गुंडाळी त्याला देण्यात आलेली आहे.
And he opens the scroll to Isaiah to what we now know as Isaiah 61.
आणि मग तो ती गुंडाळी उघडतो आणि आता आपल्याला माहित आहे की यशया 61 मध्ये तो पाहत आहे.
He reads the first verse and the first half of the second verse.
आणि तो पहिलं वचन यशया 61 आणि दुसऱ्या वचनाचा पहिला भाग वाचतो.
Then he closes the scroll.
आणि मग ती गुंडाळी तो बंद करतो.
And says this word, these words.
आणि मग हे शब्द लूक 4:21 मध्ये तो म्हणतो.
Today this scripture, singular word,
हा शास्त्रलेख म्हणजे फक्त तो शास्त्र भाग नव्हे तर पूर्ण शास्त्रलेख तो म्हणत आहे की तुमच्या ऐकत असताना पूर्ण झालेला आहे.
Has been fulfilled in your hearing.
तुम्ही ऐकत असताना पूर्ण झालेला आहे.
If you want another cross reference to write down and look up sometime, Mark 12:10 would be another example.
आणि ह्याचाच एक अजून एक संदर्भ Mark 12:10 तुमच्या वेळेमध्ये तुम्ही पाहू शकता.
And this is where Jesus uses the word scripture in the singular.
आणि इथं एक वचनामध्ये शास्त्रलेख तो म्हणत आहे.
So for example, in his controversy with the Pharisees in John 5,
आणि मग योहान 5व्या अध्यायामध्ये जे फरुशी लोक आहेत त्यांच्या संगती त्याचा मतभेद झालेला आहे.
John 5:39-40
आणि योहान 5:39 बघा.
He says, you search the scriptures.
आणि तो म्हणतो तुम्ही शास्त्र लेख शोधा.
Because you think that in them you have eternal life.
आणि तुम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला अनंतकालिक जीवन आहे.
And it is these that bear testimony of me.
आणि हेच माझ्याविषयीची साक्ष देतात.
This is one of a number of texts that indicate that the central theme of scripture is Jesus Christ himself.
ले तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता असे लिहिले.
He's talking to the Pharisees and they think that merely by possessing the scripture and by actually reading the scripture, it's that gives them eternal life.
आणि परुषांचं काय म्हणणं होतं की आम्हाला शास्त्र मिळालेलं आहे आणि ते वाचण्यामध्येच आम्हाला अनंतकालिक जीवन आहे.
And Jesus said, if you are really reading the word of God and really understanding the word of God, you would understand they're speaking of me.
आणि येशू त्यांना असं सांगत आहे की जर का खऱ्या अर्थाने तुम्ही ते वाचत आहात आणि समजण्याचा प्रयत्न करत आहात तर तुम्हाला समजून चुकेल की ते मजविषयीची साक्ष देते.
And of course, when Jesus here makes reference to the scriptures, he's talking about the Old Testament scriptures.
आणि मग येशू जेव्हा इथं शास्त्रलेख म्हणतो तर जुन्या कराराबद्दल बोलत आहे.
But in John 5:39, he's referring to the Old Testament as a whole.
पण इथं तो शास्त्रलेख असं एक वचनामध्ये म्हणतोय म्हणजे पूर्ण जुना करार जो आहे त्याबद्दल येशू म्हणत आहे.
Now most of you may have heard that in the Hebrew canon in the Old Testament there were 3 main divisions of the Hebrew canon.
आणि तुम्ही बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल की जुन्या करारामध्ये 3 मोठे भाग होते पूर्ण सगळ्या लिखाणामध्ये.
The law, which were the 5 books of Moses.
5 पुस्तकं पहिली 5 म्हणजे नियमशास्त्र.
We refer to this as the Pentateuch.
आणि आपण त्याला पेंटेट्यूक म्हणतो इंग्लिश मध्ये.
Sometimes in scripture it's referred to as the law of Moses.
आणि कधी कधी मोशेचा नियमशास्त्र असं ते लिहिलेलं आहे.
Sometimes just by the word Moses.
आणि कधी कधी मोशे असं म्हणतो असं लिहिलेलं आहे.
But this would be the first 5 books of the Old Testament.
तो पहिला भाग जुन्या करारासंबंधी हे पहिले 5 पुस्तकं.
Then you have the prophets.
आणि मग संदेश ते दुसरा भाग.
The prophets, you have the former prophets, the latter prophets. The former prophets are most of your historical books in the Old Testament.
या संदेशांमध्ये अगोदरचे मोठे संदेश ते छोटे संदेश ते सगळे येतात पण संदेश ते हा दुसरा भाग.
Like Samuel and Kings, for example, would be in the former prophets.
पहिले सॅम्युएल आणि मग राजे हे जे अगोदरचे संदेश ते त्यामध्ये येतात.
Then of course you have the latter prophets, the writing prophets. That would be Isaiah, Jeremiah, Ezekiel, and the 12.
आणि मग नंतर जे नंतरचे संदेश ते म्हणजे इस्कियल आणि मग डॅनियल असे प्रकारचे आहेत.
And then you have a third division, the writings.
आणि मग जुन्या करारामध्ये एक तिसरा भाग आहे तो म्हणजे लिखाण.
And you have most of your poetic and wisdom literature books in that category.
आणि तिसरा जो भाग म्हणजे की जे काव्यात्मक लिखाण आहे स्तोत्र संहिता नीतिसूत्र तर त्याच्यामध्ये मोडतं.
Daniel would appear in that category, for example.
आणि दानियलचं पुस्तक पण त्या भागामध्ये मोडणार.
And some of the other books.
आणि बाकीचे जे पुस्तक आहे ते तिसऱ्या भागामध्ये मोडणार.
So between all of these 3 categories, you have our entire Old Testament canon included.
आणि पूर्ण हे ते 3 भाग आहेत त्यामध्ये आपण जुना करार जो आहे तो समावू शकतो.
Now the reason I needed to take a few minutes to say this is because this is in keeping with Jesus's view of the Old Testament as a whole.
आता मी हे का तुम्हाला सांगितलेलं आहे कारण येशूच्या काळामध्ये पण ते असं म्हणायचे लिखाण किंवा संदेश ते तर हे येशूच्या काळामध्ये पण जुन्या करणाकडे अशा प्रकारे बघायचे.
Let me take you to Luke's Gospel.
आणि लूक सुवर्तमान.
And this is a reference that is after the resurrection of Jesus Christ.
आणि मग येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर हे फार महत्वाचं एक संदर्भ मी तुम्हाला दाखवणार आहे.
लूक 24.
लूक 24.
And let me begin at verse 44.
आणि 44 वचन असं म्हणते, मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत. मोशेचे नियमशास्त्र, संदेश ते व स्तोत्रे ह्यात माझ्या विषयीचे जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे.
Did you notice in verse 44, Jesus speaks about everything written about him.
आणि येशू ख्रिस्त सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल लिहिलेल्या आहेत त्या पाहतो.
And notice you have three terms.
आणि तीन तिकडे भाग वापरत आहे.
The law,
मोशेचे नियमशास्त्र.
Of Moses, which is a longer description of the law. The prophets.
आणि मग संदेश ते.
And notice this, the Psalms.
आणि मग स्तोत्र तिथे लिहिलेलं आहे.
The Psalms was the first book in this division.
आणि स्तोत्र जे आहेत ह्या तिसऱ्या भागामध्ये पहिलं पुस्तक मोडतं.
So essentially what Jesus is saying here is whether we're talking about this or this, they all speak of me.
आणि येशू ख्रिस्त असं सांगत आहे की या तिन्ही भागांकडे पाहत असताना हे तिन्ही भाग माझ्याविषयी बोलतात हे आपण पाहतो.
And he's saying this after his resurrection. Remember, he's talking with his disciples when they were walking on the road to Emmaus. This is after his resurrection, before his ascension.
पुनरुत्थानानंतर तो त्यांना ह्या गोष्टी सांगत आहे की या सगळ्या गोष्टी माझ्याविषयीचे साक्ष देतात.
But the stress that he's highlighting here is that all of this points to him.
आणि मग तो इथं वारंवार भर देत आहे की मोशे संदेश ते व लिखाण जे स्तोत्र आहे ते सर्व माझ्याविषयी होते.
And the reason why this is significant is because first of all, there are some books in here, and some of these, mainly in this division, that some people later questioned their canonicity.
आणि मग येशू इथं का सांगत आहे असं कारण नंतरच्या काळामध्ये बरेचसे लोक म्हणत आहेत ह्यामधले काही पुस्तकं पवित्र शास्त्रामध्ये असायला पाहिजे की नाही.
But all these books were included in the Hebrew canon.
पण इब्री लोकांच्या पवित्र शास्त्रामध्ये त्या काळामध्ये हे सर्व होते.
Jesus by stressing these three divisions is saying they all testify of me.
आणि येशू मग ह्या तिघांच्या तिन्ही भागांवर भर देत असताना आणि त्यांच्याबद्दल बोलत असताना
scripture.
येशू सांगत आहे की ते तिन्ही भाग जे आहेत पवित्र शास्त्र आहेत.
This is true even of the books that don't mention Jesus by name.
आणि मग काही ह्यामध्ये असे पुस्तक आहेत की येशूचं नाव पण त्यामध्ये नाही.
You can get to Jesus out of the book of Esther.
आणि एस्तरच्या पुस्तकामध्ये पण देवाच्या बद्दल काही असा शब्द नाही देवाचं नाव तरी येशू ख्रिस्ताकडे ते बोर्ड दाखवत आहे.
You can get there out of Song of Solomon.
आणि मग गीतरत्नमध्ये पण आपण ते पाहतो.
Now, to get there out of Song of Solomon, you have to go through Ephesians 5.
आणि मग तिथं जर का आपल्याला ख्रिस्ता बद्दल पाहायचं असेल तर
सेलिब्रेशन ऑफ मॅरेज, ह्युमन मॅरेज.
आणि गीतरत्न खऱ्या अर्थाने की जे लग्नाचा विधी देवाने दिलेले त्याबद्दल ते आहे.
व्हॉट इज मॅरेज सपोज्ड टू पिक्चर.
पण हा जो जे लग्नविधी आहे तो कशाकडे बोट दाखवत आहे.
जीसस इज लव्ह फॉर हिज चर्च.
सत्य शेवटी येशू आणि त्याच्या मंडळीवर त्याची वधू जी आहे त्याच्यावरची प्रीती.
So it isn't that every single word talks about Jesus. Sometimes it's the big picture that points ahead to Jesus.
आणि असं नाहीये की प्रत्येक अध्याय प्रत्येक वाक्य ह्या जुन्या करारामध्ये येशूकडे आपल्याला बोट दाखवत आहे. पण कधी कधी मोठे मोठे शास्त्रभाग किंवा त्यांचा जो कल आहे तो येशूच्या येण्याकडे आणि येशूकडे बोट दाखवत आहे.
But the point of these is that all of these as a group point us to Jesus.
आणि इथं येशू म्हणत आहे की हे तिन्ही एकत्रित एका गटाप्रमाणे येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवत आहे.
And so with designations like this, and we'll look at a few more of these just to illustrate the point, but with designations like this, it's not necessary for us to find where Jesus quotes every single book in the Old Testament. to attribute inspiration to every single book in the Old Testament.
पण असे ते मोठे मोठे तीन गट करून ते मजविशी तर आपल्याला यामधून असं नाहीये की प्रत्येक बारकाईकडे जायचं आहे.
By making these types of references,
आणि असे मोठे गट तयार करून
Jesus is attributing the inspiration of the whole.
येशू जे आहे पूर्ण जुन्या कराराचा लेख जो आहे तो देवा ईश्वर प्रेरित आपल्याकडे पुस्तक आहे असं आपल्याला.
And by the way, this is corroborated by other biblical writers.
आणि मग नव्या करारामधले दुसरे जे लेखक आहेत ते पण अशा प्रकारे जुन्या कराराकडे पाहत होते.
Just to use one illustration, Paul in Romans 3.
पाऊल जो आहे रोम करारपत्र तिसऱ्या अध्यायामध्ये.
He's talking about the righteousness of God which is revealed apart from the law.
आणि तो तिथं देवाची नीतिमत्वता तर आता नियमशास्त्राच्या वेगळी आपल्याला प्रगट झालेली आहे.
Says this is a righteousness which is revealed in the law and the being witnessed to in the law and the prophets.
आणि तो म्हणतो अशी जी धार्मिकता जी आहे हे नियमशास्त्र आणि संदेश ते पण सांगत आहेत त्याबद्दल.
In other words, Paul's saying you didn't have to wait till the New Testament to find out that justification by faith.
दुसऱ्या शब्दामध्ये पाऊल आपल्याला सांगत आहे की नव्या कराराच्या येण्यापर्यंत तुम्हाला थांबण्याची गरज नाहीये. जुन्या करारामध्ये पण देव विश्वासाने लोकांना नीतिमान ठरवणार हे शिक्षण आहे.
ओके, लेट मी टेक यू टू अनदर टेक्स्ट.
दुसरा एक संदर्भ पाहू.
मॅथ्यू चॅप्टर 5.
मत्तै 5.
मॅथ्यू चॅप्टर 5 वर्सेस 17-20. नाउ दिस इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट टेक्स्ट.
मत्तै 5:17-20 फार महत्वाचा हा शास्त्रभाग आहे.
And there's a lot here that we can't unpack. I just want to pick up on a few things.
आणि बऱ्याचशा गोष्टी आपण इथे पाहू शकतो पण थोड्या गोष्टी आपण पाहूया.
Look at verse 17. Jesus says, "Do not think that I have come to abolish the law or the prophets."
इथे आपण पाहतो 17 वचनात नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचा ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका.
He did not come to abolish the law but to fulfill them.
मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे.
Notice law and the prophets.
आणि तिथे नियमशास्त्र आणि संदेश ते पहा.
They're both fulfilled in Christ. You see the same thing in Luke 16.
ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेले आहे. लूक 16 मध्ये पण तसंच आहे.
The rich man in hell.
तो श्रीमंत मनुष्य नरकामध्ये डोळे उघडतो.
Abraham's discussion. आणि मग rich man wants somebody sent back to warn his brothers.
आणि मग जो श्रीमंत मनुष्य होता तो म्हणतो की अब्राहमाला की माझ्या इथं नरकामधून कोणीतरी पाठवा तिकडं माझ्या भावांना सावध करण्यासाठी.
And you remember what Moses says, or Abraham says rather.
मग अब्राहम त्या श्रीमंत मनुष्याला काय म्हणतो नरकामध्ये.
They have Moses and the prophets.
आणि अब्राहम तिथं म्हणतो त्यांच्याकडे तर नियमशास्त्र आणि संदेश ते आहेत.
And if they don't believe Moses and the prophets, they're not going to believe even if somebody does go back to them from the dead.
आणि जर का ते नियमशास्त्र संदेश ते जे त्यांच्या हातामध्ये आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही तर मग ते कोणावरच विश्वास ठेवणार.
There are lots of people today that are looking for some great sign. They're looking for a miracle.
आणि आजही बरेचसे लोक चिन्ह चमत्कारामागे पळत आहेत.
If I see a great miracle, I'll believe.
मोठं चिन्ह चमत्कार मी पाहिला तरच मी विश्वास ठेवणार.
All you need is the word of God.
तर अब्राहम त्या नरकामधल्या माणसाला म्हणतोय की त्यांच्याकडे नियमशास्त्र व संदेश ते आहेत.
And if you don't believe the word of God, you won't believe even if you do see the miracle.
आणि जर का देवाच्या वचनाचा स्वीकार आणि विश्वास ठेवत नाही तर मग चिन्ह जरी पाहिले तरी विश्वास ठेवणार नाही.
The case in point is somebody did go back to them from the dead.
आणि मग खरं पाहिलं तर मृतातून कोणतरी गेलेला आहे
त्यांच्याकडे.
आणि काही काळानंतर ह्या घटनेच्या जो आहे मृतातून
उठून
त्यांच्या अविश्वासामध्ये काही लोकांनी लाजरला मारण्याचं कट केलेलं आहे.
But even more preeminently, Jesus Christ himself went back.
आणि अजून महत्त्वाचं म्हणजे एका व्यक्ती मृतातून उठून म्हणजे येशू ख्रिस्त त्यांच्याकडे गेलेला आहे.
And in spite of the overwhelming, incontrovertible evidence of the resurrection of Jesus Christ, there were people who still refused to believe.
आणि मग हे येशू मृतातून पुन्हा उठला ह्याच्या विषयी दुमतच नाही इतकं ते पुरावे आहेत तरी लोक विश्वास ठेवत नाही.
But this reference in Luke 16 is to the point that Heath will talk about a little bit in more detail.
आणि ब्रदर
ही power of the word of God to convert.
ब्रदर हीथ जे आहेत त्यांच्या 17 मध्ये शिकवणार आहेत की देवाच्या वचनाची क्षमता कशी आहे हृदय परिवर्तन करण्यासाठी.
Matthew 15:3-9, we won't turn to that. Let me just reference it. This is where Jesus is talking about the debate between himself and the Pharisees over human tradition.
आणि मग मत्तै मध्ये एक संदर्भ आहे मॅथ्यू 13
15 3-9.
मत्तै 15:3-9 इथं परुषियांसंती त्याचं एक वादविवाद चालू आहे.
आय हॅव एन एंटायर मेसेज डिवोटेड टू दिस इश्यू ऑन वेडनेसडे.
आणि ते म्हणतायत की व्हॉट वॉज द इन्सिडेंट द वुमन हू मॅरीड व्हॉट्स द इन्सिडेंट
दॅट्स लेटर इन मॅथ्यू 22.
What's the incident you said?
This was the one. Matthew 15:3-9.
What is the incident?
Jesus, the disciples washing their hands and the controversy with it.
तिथं जो वादविवाद होता की जे शिष्य बिना हात धुत असताना ते भोजन घेत होते.
The one observation I want to make out here is Jesus quotes from two passages in the Old Testament.
आणि मला एक अजून तुम्हाला सांगायचंय की दोन जुन्या कराराच्या शास्त्रभागातून येशू सांगत आहे.
वन ऑफ देम कम्स फ्रॉम एक्सोडस
आणि एक निर्गम मधून आपल्याला मिळतो.
द अदर वन कम्स फ्रॉम आयझाया
आणि एक यशायाच्या ग्रंथातून येतो.
And he calls them both scripture.
आणि दोघांना तो शास्त्र असं म्हणतो.
John 10:35.
योहान 10:35 बघा.
Very important reference for inerrancy. We'll talk more about that tomorrow.
आणि बायबल मध्ये बायबल बिना चुकांचं आहे ते सिद्ध करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे.
योहान 10:35
जर का आपण पहा. ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही.
स्क्रिप्चर कॅनॉट बी ब्रोकन.
इथल्या शास्त्रलेखाचा भंग होत नाही.
And Jesus had just quoted a scripture.
आणि मग संदर्भ येशूने जुन्या करारातून घेतलेला आहे.
Right before he's quoting from Psalm 82:6.
आणि 34 वचनामध्ये स्तोत्र 82 येशू संदर्भ देत आहे.
So this is the inspiration of the Old Testament as a whole.
आणि मग जुन्या करार जो पूर्णपणे ईश्वर प्रेरित आहे त्याबद्दल हे आहे.
Okay, number 2, Jesus stresses the inspiration of the parts of the Old Testament.
आणि मग पूर्ण जुना करार पाहिल्यानंतर जुन्या कराराचे विविध भाग आणि शास्त्र भाग छोटे छोटे ते पण ईश्वर प्रेरित आहेत.
Mentioned earlier there are times when Jesus refers to the scripture as a whole singular.
आणि कधी कधी एक वचन शास्त्र लेख पूर्णपणे येशू त्याबद्दल बोलत असतो.
These would be cases where Jesus refers to the scriptures plural.
आणि इथं आता आपण पाहणार आहोत की अनेक वचनामध्ये म्हणजे वेगळे वेगळे शास्त्र भाग पण ईश्वर प्रेरित आहेत.
A little while ago we were in Luke 24.
आणि लूक 24 मध्ये आपण होतो.
Luke 24:27. I want to draw your attention to this.
आणि लूक 24:27 मध्ये असलेले मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.
Yeah, beginning with Moses and the prophets are canonical designation again.
आणि इथं मोठं चित्र म्हणजे मोशे व सर्व संदेश ते त्यापासून तो आरंभ करतो.
He explained to him all things concerning himself in all the scriptures plural.
पण तिथं असं म्हणतो करून संपूर्ण शास्त्रातील.
So whether we're talking about scripture as a whole,
तर पूर्ण जुना करार त्याकडे पाहत आहोत किंवा
इच इंडिव्हिज्युअल स्क्रिप्चर
किंवा वेगळे वेगळे शास्त्रभाग जुन्या करारामधले
एकच
निष्कर्ष आहे की सर्व येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवतात.
व्हिच इज व्हाय द डिबेट दॅट सम पीपल इमॅजिन इन 2 Timothy 3 व्हेदर ऑल स्क्रिप्चर इज ऑल एज अ होल ऑर इच इंडिव्हिज्युअल स्क्रिप्चर इज अ नॉन डिबेट.
आणि मग खरं पाहिलं असताना जुन्या तिमथीच्या पुस्तकामध्ये पण लिहिलंय की सर्व ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. तर काही लोक म्हणतात सर्व म्हणजे पूर्ण बायबल किंवा बायबलचे वेगळे वेगळे शास्त्र भाग पण दोन्ही खरे आहेत.
It really doesn't matter if you're looking at scripture as a whole or every part that makes up the scripture. The whole and the parts are all inspired.
तर पूर्ण बायबलचे शास्त्र भाग पण एकत्र केल्यानंतर शास्त्रच बनतं. तर छोटे छोटे शास्त्रभाग किंवा पूर्ण बायबल पाहत असताना दोघही ईश्वर प्रेरित आहेत.
So let me look at some examples here.
आणि काही उदाहरणं आपण पाहूया.
One of them we're going to look at more this afternoon in the time that I have this afternoon on temptation. But Matthew 4.
मत्तै 4 आपण पाहूया.
Verses 4, 7, and 10. When Jesus is tempted by Satan, remember how he responds in each case.
आणि मग जेव्हा येशूचं मोह परीक्षण झालं इकडं तेव्हा येशू कसा प्रतिसाद देतो त्याकडे आपण पाहूया.
It is written.
इथं प्रत्येक वेळेस येशू म्हणतो असं लिहिलेलं आहे.
And then he quotes 3 distinct passages from Deuteronomy.
आणि मग ती अनुवादाच्या पुस्तकामधून तो तीन वेगळे वेगळे संदर्भ बाहेर काढतो.
सो दीज आर थ्री सेपरेट पॅसेजेस, दे आर पार्ट ऑफ द लॉ.
आणि मग अनुवादाच्या पुस्तकातले तीन भाग जे आहेत ते नियमशास्त्राचा भाग आहेत.
But they're all equally inspired.
पण ते सर्व तिन्ही शास्त्र भाग जे आहेत समान रीतीने ईश्वर प्रेरित आहेत.
Okay, let me think here. Let me take you to Matthew 21.
आणि मत्तै 21 कडे वळूया परत.
21 verse 42.
मत्तै 21 आणि 42 चा वचन.
This is again Jesus's one of Jesus' parables, and he ends by asking the question in verse 42, did you never read in the scriptures, plural?
मी इथे येशू एक दाखला सांगतो आणि तो दाखला शेवट करत असताना तो म्हणतो, येशू त्यांना म्हणाला, असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही का?
The quotation here comes from Psalm 118.
स्तोत्र 118 मधून संदर्भ आहे.
It's interesting, it's two verses later in Psalm 118 that we read, this is the day
आणि मग स्तोत्र
which the Lord has made.
मग दोन वचनानंतर हा पहा प्रभूचा दिवस प्रभूने केलेला आहे त्याबद्दल तो सांगतो.
Let us rejoice and be glad in it.
आपण त्याच्यामध्ये आनंद करूया.
As a Christian growing up, I used to sing the little song, this is the day that the Lord has made.
लहान असताना लहानाचा मोठा असताना ते गाणं मी गायचो.
And we have missed the whole force of that verse.
आणि त्या गाण्याचं जे मुख्य संदेश आहे तोच आपण हरवून बसलो.
You know, you're in your house one day and somebody looks outside and it's pouring rain. And you look outside, what a miserable day. And then somebody piously says, well, this is the day the Lord has made.
आणि मग तुम्ही असंच बसलेल्या घरामध्ये फार असं पाऊस,
you just want to slug them.
धो पाऊस चालू आहे, तुम्ही घरात बसले काहीच करता येत नाही. आणि मग कोणतरी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतंय की हा पहा प्रभूचा दिवस, ते गाणं सुचवतं.
Now there's truth in that observation.
आणि काही सत्य आहे त्या वचनामध्ये.
But what's the day that the Lord has made in that context? पण
खऱ्या अर्थाने स्तोत्र 118 मध्ये कोणता दिवस देवाने घडवलेला आहे मोठा दिवस?
It's the day when the stone that the builders rejected has made the cornerstone. When did that happen?
स्तोत्र 118 मध्ये जो बांधणाऱ्यांनी जो दगड वेगळा केलेला होता, दूर सारून ठेवलेला होता, तोच कोनशिला बनला, म्हणजे तो कधी झाला तो दिवस?
Jesus rose from the dead.
येशू मरणातून पुन्हा उठला तो महान दिवस
आहे. The day of his resurrection is the day that the Lord has made.
त्याच्या पुनरुत्थानाचा दिवस तो प्रभूचा दिवस आहे.
It's a whole lot more profound than simply, oh, it's a rainy day, but he made even that.
तर स्तोत्र 118 मध्ये पावसाळ्या दिवशी फक्त स्वतःला प्रोत्साहन देणं की हा दिवस पण देवाने बनवलेला आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या महत्वाचं ते आहे की येशूचा पुनरुत्थान दिवस तो आहे.
And here's another favorite one of mine, Matthew 22, next chapter.
आणि मग पुढचा अध्याय मत्तै 22 तिकडे बघा, आवडते एक माझं वचन.
Matthew 22 verse 44.
आणि मत्तै
43 and 44.
22 आणि 43 आणि 44 बघा.
This is one of three times during the last week of Jesus's life that he quotes Psalm 110.
आणि मग त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येशूच्या तीन वेळेस स्तोत्र 110 मधून तो संदर्भ
देतो.
माझे दोन संदेश आहेत स्तोत्र 110 वर.
The most quoted Old Testament text in the New Testament.
आणि मग जुन्या कराचा सर्वात प्रसिद्ध नव्या करारामध्ये संदर्भ स्तोत्र 110.
Jesus himself references Psalm 110 three times during the last week of his life.
आणि येशूच्या ह्या जीवनामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तीन वेळेस स्तोत्र 110 मधून तो.
And this one here is the first of them.
आणि पहिला हा संदर्भ आहे स्तोत्र 110 मधून.
43 and 44.
त्याने त्यास म्हटले, तर मग दाविद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.
Did you read up through 46 of David called the Lord?
David जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार, तेव्हा कोणालाही एक शब्दानेही त्याला उत्तर देता येईना.
I mean, there's a whole sermon right here.
इथे एक फार मोठा संदेश मिळू शकतो यातून.
Jesus begins by asking, who's the Messiah, whose son is he?
आणि येशू इथं प्रारंभ करतो की मसीहा तो कुणाचा पुत्र आहे.
He's David's son.
तो दाविदाचा पुत्र आहे लोकांचं मत आहे.
They got that part right.
ते खरं मानले.
But then Jesus takes them to something David said.
पण मग दाविद त्या मसीहाबद्दल काय बोलतो त्याकडे तो घेऊन
जातो. लॉर्ड सेड टू माय लॉर्ड,
परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणत आहे.
हाऊ कॅन डेव्हिड्स सन बी हिज लॉर्ड,
आता दाविदाचा पुत्र तो त्याच्या पुत्राला येणाऱ्या पुत्राला प्रभू कसा म्हणू शकतो.
अँड दे हॅव नो आन्सर,
आणि त्यांना काहीच उत्तर नाही तिकडे.
बिकॉज दे डोंट डेअर आन्सर,
कारण तिकडे त्यांना त्यांची दखलच झाली नाही बोलण्याची.
बिकॉज द ओनली वे डेव्हिड्स सन कॅन ऑल्सो बी हिज लॉर्ड is if you have a messiah who is both human and divine.
कारण एका निष्कर्षाकडेच ते उत्तर जात आहे की दाविद त्याच्या येणाऱ्या संततीला प्रभू भविष्यवाणी रीतीने म्हणू शकतो का, कारण तो दैवी मसीहा आहे.
What's amazing is David knew about this and affirmed it 1,000 years before the incarnation. आणि हा
लोकांच्या हजार वर्षापूर्वीच दाविदाने ते पाहिलं आणि ते सांगून ठेवलेलं आहे.
So here's another case where you have specific Old Testament text that Jesus is quoting.
तेथे एक आपलं लागूकरण आहे की एक एक असे संदर्भ येशू घेतो जुन्या करारातून आणि ते ईश्वर प्रेरित आहे आपल्याला दाखवत आहे.
But let me draw your attention to one little detail here.
आणि मग अजून एक इथे एक बारकाईची गोष्ट आपण पाहूया.
For our purposes right now, verse 43 again.
आणि 43 वा वचन बघा.
How is it then that David in the spirit calls him Lord?
तिथं 43 त्याने त्यास म्हटले तर मग दाविद आत्म्याच्या प्रेरणे रे.
David isn't just saying this, he's saying this in the spirit.
दाविद असंच काहीतरी बोलत नाही पण आत्म्याच्या प्रेरणेने मध्ये तो हे बोलत आहे.
Again, remember 2 Peter 1?
दुसरे पेत्र एक याची आठवण करा.
Men of old didn't speak on their own initiative, but holy men of God spake as they were carried along by the Spirit of God.
नकराचे हे संदेश ते संतगण जे आहेत असंच मनाला वाटेल ते बोलत
नव्हते. Jesus here is saying the same thing that Peter's later going to say.
तर आत्म्याच्या प्रेरणेने ते हे सांगत होते.
I wonder where Peter learned it.
आणि पेत्र ह्या गोष्टी कुठून शिकला?
Yeah,
अशा संदर्भातूनच तो शिकलेला आहे.
So, the whole, the parts, the words, the precise words.
आपण पाहिले की पूर्ण नियमशास्त्र पूर्ण जुना करार येशूच्या नजरेमध्ये ईश्वर प्रेरित होता. विविध शास्त्र भाग ईश्वर प्रेरित आहेत. आता प्रत्येक वाक्य एक एक शब्द पण ईश्वर
प्रेरित.
आणि मग इथं मग दुसरा जो भाग आहे आपल्या व्याख्येचा
highlight this part of the definition.
मला आता पूर्ण नियमशास्त्र पूर्ण जुना करार हे तिसऱ्या भागाकडे बोर्ड दाखवतं.
Now we're getting to the precise words.
आणि मग आपण पाहतोय आता एक एक शब्द पण जुन्या कराराच्या त्याबद्दल येशूचं कसं मत होतं.
Now we've already seen the passage we were just looking at, Matthew 22 verses 43 and 44 is another example of this.
मत्तै 22:44 मध्ये पण याचे एक उदाहरण आहे.
Where Jesus bases his entire argument on the personal pronoun my.
आणि मग हे पूर्ण जे येशूला सांगायचं आहे इकडे तो माझा प्रभू माझा या शब्दावर इथं आधारित.
Why does David call his son my Lord?
आणि मग ह्या पूर्ण महत्वाची गोष्ट इथं आहे की दाविद त्याच्या पुत्राला माझा प्रभू का म्हणत आहे. एक शब्द फार महत्वाचा.
Another interesting example of this, if you back up a few verses in Matthew 22, in verse 36,
मत्तै 22 आणि 36 वचनामध्ये जर का तुम्ही पाहिलं.
Whoop, I have the wrong reference here.
Yeah, all your heart, all your mind, all your strength.
No, it's not that one I need. It's the one where... Okay, I have the wrong verse written down here. I have to find it maybe at the break. But there's an account where Jesus and the Sadducees... This is the account where the Sadducees are trying to trap Jesus.
आणि मग असा एक संदर्भ आहे की हे सदुसी लोक येशूला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
And the Sadducees who only accept the Pentateuch as God's word. They only accept this as God's word.
आणि सदुकी लोक जे आहेत पहिले पुस्तकच देवाचं वचन मानत होते.
And by the way, the Sadducees also denied the resurrection.
आणि मग सदुकी लोक पुनरुत्थानाचा नकार करायचे.
They denied life after death.
आणि मग या जीवनानंतर एक पुन्हा रुत्थान होणार आहे ते नकारायचे.
So Jesus asks a significant question.
मग येशू त्यांना एक फार महत्वाचा प्रश्न विचारतो.
He goes to Exodus 3:6 where the Lord appeared, where God, where Yahweh appears to Moses.
आणि मग तो निर्गम 3:6 मध्ये जेव्हा परमेश्वर यावे जो आहे मोशेला प्रगट होतो.
And Jesus is quoting Exodus 3:6.
आणि मग यश निर्गम 3:6 याचा संदर्भ इशू घेतो.
And he draws their attention to the precise words that God uses to introduce himself, Moses.
आणि मग ते तेच शब्द घेतो आणि देव कसं त्याचा परिचय करतो मोशेला ते शब्द वापरतो.
I am.
मी आहे.
The God of Abraham, Isaac and Jacob.
अब्राहम इसाक आणि याकोबाचा जे देव मी होतो नाही तर आहे.
Now the I am is significant all by itself.
आणि तो मी आहे हे देवाचं नाव आहे त्याच्यामध्ये पण फार मोठं
basis for the Yahweh.
आणि ते मी आहे हे यावे देवाचं नावाचं.
But I am the God of Abraham, Isaac and Jacob. Now what was their status when Moses was alive?
आणि जेव्हा मोशे जिवंत होता तेव्हा त्यांचं काय होतं बरं?
They've been dead for hundreds of years.
आणि ते कितीतरी वर्ष झाले मृत्यू झालेला आहे त्यांचा.
But God still communicates himself as being the God of Abraham, Isaac and Jacob, even though Abraham, Isaac and Jacob were dead.
आणि अब्राहम इसाक याकोब मेले असता देव मी त्यांचा देव आहे असं त्याला स्वतःला उल्लेखतोय.
Now it doesn't mean that God doesn't exist anymore, but the only way he could still be the God of Abraham, Isaac, Jacob is if Abraham, Isaac, and Jacob continue to exist even after they're dead.
मेशूला काय सांगायचं आहे की हे अब्राहम इसाक आणि याकोब जिवंत आता माझ्या सानिध्यात आहेत म्हणून मोशेला त्याने स्वतःला असं प्रगट केलं की मी त्यांचा देव आहे.
So Jesus makes a whole argument
आणि येशू त्याचं तिकडं
on the tense of a verb.
येशू त्याच्या शिकवणीमध्ये जे चालू स्थितीतला तो शब्द आहे मी आहे त्यावर त्याचा भर देतो.
I am the God of Abraham.
मी आहे त्यांचा जिवंताचा देव आहे.
32, thank you. I was off by 4 verses. It's up earlier. Yeah, thank you.
ते असे की मी अब्राहमाचा देव इसाकाचा देव याकोबाचा देव आहे म्हणजे आहे हा शब्द किती महत्वाचा आहे त्याच्यावर म्हणजे ईश्वर प्रेरित आहे ह्या शब्दावर आपण पाहतो.
सो
हा पुढचं वचन पण आहे हे ऐकून
Pardon?
It says I'm not the God of the dead but the living as well.
Yeah, it's awesome. Yeah, you have another confirmation.
Oh yes, you have two
statements there. I am reinforced by the statement. It's not God of the dead, but the living.
Yeah.
Yeah. Okay, so inspiration of the whole, the parts, down to the very words, and even to the very letters. And this is a verse we didn't look at earlier when we were in Matthew 5, and I wanted to take you back to it to highlight the next verse. We looked at verse 17.
पूर्ण जुना करार जुना करारातले शास्त्र भाग शब्द आता लेटर्स म्हणजे एक एक काना मारा तिथपर्यंत ईश्वर प्रेरित आहे.
But Jesus says, verse 17 we've already read, but look at verse 18.
5:18. मत्ते 5:18 मध्ये बघा कारण मी तुम्हास खचित सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
Not a iota or a dot.
एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
Shall pass away until all be fulfilled.
सगळं काही स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल.
You probably heard that an iota is the smallest Hebrew letter.
आणि इब्री भाषेमध्ये तो काना किंवा मात्रा हे सगळ्यात छोटं हे अक्षर असतं.
It's a little bit like an apostrophe.
आणि अपोस्ट्रोफी इंग्लिश मध्ये तसं ते दिसत.
डॉट ओर व्हॉट द ओल्ड किंग जेम्स ट्रान्सलेटेड एज अ जॉट
आणि जुन्या करारामध्ये इंग्लिश मध्ये असलेले की
इज द स्मॉलेस्ट डिस्टिंक्शन बिटवीन लेटर्स
आणि मग दोन अक्षरांमधला छोट्यात सगळ्यात छोटा भेद आणणार इब्री भाषेमध्ये तो बिंदू आहे.
द बेस्ट वे आय कॅन इलस्ट्रेट दिस युझिंग इंग्लिश लेटर्स
आणि इंग्लिशचे जे अक्षर
आहे डिफरन्स बिटवीन अ कॅपिटल ओ अँड अ कॅपिटल क्यू इज दॅट
आणि इंग्लिश मध्ये ओ आणि क्यू मध्ये काय फक्त भेद आहे ती जी
ए अँड ओ इफ आय राईट देम क्विकली समटाइम्स यू कॅन्ट टेल व्हिच वन आय एम रेफरिंग टू.
बरोबर ए पण लिहित असताना लवकर लवकर आणि ओ लिहित असताना ती एक रेषच फक्त फरक आहे.
So Hebrew is the same thing. You have letters that look very much alike. There's one letter in Hebrew that looks like that.
Ani ma Hebrew